चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशिया, साखरेचे दर स्थिर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू। इंडोनेशियाचे व्यापार मंत्री अगस सुपर मांटो यांनी बुधवारी सांगितलं की सरकारनं साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी एक विशेष अभियान सुरू केलं आहे। नॅशनल स्ट्रॅटेजिक फूड प्राईस इन्फॉर्मेशन सेंटरच्या मते साखरेचे दर बुधवारी 17,400 रुपया प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत। ते म्हणाले, खरं तर देशात साखरेचा साठा पर्याप्त आहे। वितरकांबरोबर चर्चाही करण्यात आली। त्यांच्याकडे आताही जवळपास 1,60,000 टन स्टॉक आहे। मंत्र्यांनी किमती स्थिर ठेवण्यासाठी वितरकांकडून 12,500 रुपया प्रति किलोप्रमाणे साखरेचा स्टॉक जारी करण्यास सांगितलं आहे। यावर्षी व्यापार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आयात परवान्याच्या रूपात 2,60,000 टन आयात केलेली साखर या महिन्यामध्ये येणार आहे। व्यापार मंत्रालयानं 4,38,802 टन कच्च्या साखरेच्या आयातीसाठी परवाना जारी केला आहे, ज्याचा उपयोग सार्वजनिक वापरासाठीच्या पांढऱ्या साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी कच्च्या मालाच्या रूपात केला जाईल।